तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो।
नमस्कार, मी अशोक सराफ, तुम्ही ऐकताय लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या सोबत। बजाते रहो ऍक्शन।
तुमच्या आयुष्यात आता निवेदिता सराफ मॅम कशा आल्या, त्या तुम्हाला कुठे भेटल्या, तुमची पहिली भेट कशी झाली?
आमची म्हणजे अशी सेटवरच झाली पहिली भेट, म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला, पण त्यावेळेला माझी त्यांची ओळखच नव्हती। तिचे वडील हे माझे मित्र, नट गजन जोशी हे माझे मित्र, आमच्या आम्ही नाटकात आम्ही बरीच एकत्र कामं केली, ते माझे मित्र, पण त्यांची मुलगी ह्याच्या पलीकडे मला काय ती हे नव्हती, तिची ओळख। आम्ही कधी सेटवर एक शब्द बोललेलो नाही, हो, कारण तिचा आणि माझा कधी सीनच नव्हता, त्यामुळे काही बोललोच नाही। त्याच्यानंतर मग दुसरं पिक्चर केलं, त्या सीनचं पण बोलणं एक तर मी फार कमी बोलतो, त्या बायकांकडे तर मी फारच कमी बोलतो, तुमच्याकडे मी कसा बोलतो हे माझं मला माहिती, पण मी कमी बोलतो, म्हणून मी कधी बोलायचंच नाही त्यांच्यावर। कधी तीन चार पिक्चर चंगू मंगू झालं, मग तीन चार पिक्चर झाल्यानंतर मग हळूहळू कधी काय मला काय कळलंच नाही कसं काय झालं, ते जमलं पण।
एक छानशी स्माईल जी त्यांच्या चेहऱ्यावर आली, ती खळी अजून खोल गेली, त्यामुळे कळत आहे की यु नो जे काय होतं ते खूप छान सहज सरळ झालेलं आहे। पण मला सांगा की लग्नात खूप मजा असते, म्हणजे एकतर लग्नातला मेन्यू, त्यात तिथे काढलेले फोटोज, त्यावेळेस काय धमाल झाली होती आठवत आहे का?
चांगलाच आठवतो आणि आता तर चांगलाच आठवतो।
ती वर्ष झालेत लग्नाला?
आता माझ्या लग्नाला 28 वर्ष झाली जवळजवळ, म्हणजे गोव्याला। गोव्याला आम्ही मुद्दाम मंगेशीच्या देवळामध्ये आम्ही लग्न केलं। माझा सख्खा मावस भाऊ गोव्याला असतो, अनिल खवटे, त्यांनी संबंध पुढाकार घेऊन संबंध हे त्यांनी लग्न केलं, कारण तोपर्यंत आई नव्हती माझी, वडली दूध फारच हे म्हातारे झालं, ते माझ्यावर त्यांनी संबंध हे केलं होतं, गोव्याला सगळं माझं लग्नाचं हे केलं होतं, तर तिकडे आमचं लग्न झालं। आम्ही सगळे इकडून मी माझे मित्र सगळे नेले होते गोव्याला।
जेवण काय होतं त्यावेळेस?
त्या माझ्या भावाचे मावाजभावाचे हॉटेल्स आहेत, काही प्रॉब्लेम नव्हता, इतकं सगळ्या प्रकारचं जेवण होतं त्यावेळेला।
लग्नाचा व्हेन्यू आणि मेन्यू दोन्ही सुद्धा आपल्याला कळालं, पण हनीमूनचे कसे 12 वाजले आणि मुलाला इंडस्ट्री पासून दूर ठेवायचं कारण काय होतं? ऐका अशोकजींच्या आयुष्याचा हा प्रवास माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत एक्सक्लुसिव्हली ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम। बजाते रहो लाइट्स कॅमेरा ऍक्शन।